आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये एकता नगर इथं विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी। झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली। 743 उमेदवार रिंगणात। काँग्रेस नेते राहुल गांधी येत्या 6 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। नागपुरात संविधान सन्मान संमेलन तर मुंबईत जाहीर सभा। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीसोबत जाण्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे स्पष्ट संकेत। देशातल्या 8 प्रमुख क्षेत्रातल्या उत्पादनात गेल्या महिन्यात 2% वाढ आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 427 अंकांची घसरण।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी आज एकता नगर इथं विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। त्यात बोन्साय गार्डन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन त्यांनी केलं। त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी आरंभ 6 अंतर्गत प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या तुकडीला संबोधित केलं। यामध्ये भारतातल्या 16 नागरी सेवा आणि भूतानमधल्या 3 नागरी सेवांचे 653 अधिकारी सहभागी झाले। उद्या 31 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित समारंभात सहभागी होतील आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहतील। महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्जांची छाननी आज पूर्ण होत असून 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत। 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील। झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या 43 मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली। त्यानंतर या टप्प्यासाठी 743 उमेदवार रिंगणात उरले आहेत तर दुसऱ्या टप्प्यातल्या 28 मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी आज पूर्ण झाली। या टप्प्यासाठी 634 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। आता उमेदवारांना 1 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत। झारखंड विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याकरता 13 नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणताही वाद राहिला नसून कोणत्याही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असा ठाम विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज व्यक्त केला। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते 2 दिवसात चर्चा करून मागे घेतले जातील। समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरू असून त्यावरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं।
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या 6 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। सकाळी नागपूर इथं संविधान सन्मान संमेलन आयोजित केलं असून संध्याकाळी मुंबईत BKC मध्ये महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार आहे। या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी दिली। महायुती सरकारनं धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत भाजपच्या उपाध्यक्ष डॉ अर्चना पाटील यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचंच सरकार येईल आणि मनसे या सरकारचा भाग असेल असा विश्वास मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असं 3 महिन्यांपूर्वी वाटत होतं, मात्र हरियाणाच्या निवडणुकीनंतर चित्र बदललं आहे। आपल्या साथीनं भाजपचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले। श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18वा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूब वाहिनीवरून प्रसारित केला जात आहे। या कार्यक्रमात उद्या लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। देशाच्या 8 प्रमुख क्षेत्रातील उत्पादनात चालू वर्षात गेल्या महिन्यात 2% वाढ नोंदवल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयानं प्रसिद्ध केली। या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर काळात या प्रमुख क्षेत्रातील वाढ 4.2% इतकी होती। सिमेंट रिफायनरी उत्पादन, कोळसा, खते आणि स्टील उत्पादनात गेल्या महिन्यात चांगली वाढ झाली। गेल्या वर्षीच्या तुलनेत सिमेंट क्षेत्रातील उत्पादनात 7.1% रिफायनरीत 5.8% वाढ झाली आहे. कोळसा क्षेत्रातील वाढ 2.6% तर खतं क्षेत्रातील वाढ 1.9% आणि स्टील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.5% वाढ नोंदवली आहे. दरम्यान गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या उत्पादनात 3.9% घट झाली आहे. नैसर्गिक गॅस उत्पादनातही 1.3% आणि वीज क्षेत्रात 0.5% घट नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारात आज दिवसभरात चढ उताराचं वातावरण राहिलं. बाजार बंद होताना शेअर बाजाराचा सेन्सेक्स 427 अंकांनी घसरला आणि 79,942 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 126 अंकांची घसरण नोंदवत 24,341 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू वगळता आज बहुतेक सर्व क्षेत्राच्या समभागांनी घसरण नोंदवली. बँकिंग, फार्मा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे समभाग आज सर्वात जास्त दबावाखाली दिसून आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारतासह जगभरात वसलेल्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करत निरोगी, समृद्ध आणि जबाबदार समाज घडवण्याचा संकल्प करूया, असं आवाहन राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशातून केलं आहे. नाविन्य आणि तंत्रज्ञानाचा विचार केला जातो तेव्हा भारतीय तरुणांची गणना सर्वोत्कृष्टांमध्ये केली जाते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गिटहबचे सीईओ थॉमस डोमके यांची समाजमाध्यमावरील पोस्ट शेअर करताना त्यांनी हे नमूद केलं. थॉमस डोमके यांनी समाजमाध्यमावरच्या त्यांच्या पोस्टमध्ये भारतातल्या तंत्रज्ञान विकसकांची प्रशंसा केली आहे. ही विकसकांची संख्या दिवसागणिक वाढत असून टेक टायटन म्हणून ते जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी उद्या साजऱ्या होणाऱ्या जागतिक एकता दिनानिमित्त आज सकाळी नवी दिल्ली इथं एकतेची शपथ दिली. यावेळी आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शपथ घेतली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी जागतिक एकता दिवस साजरा केला जातो. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज सौदी अरेबियात रियादमध्ये सर्वसमावेशक राजनैतिक उपक्रमाची सुरुवात केली. ते आज 8व्या फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह या भविष्यातल्या गुंतवणूक उपक्रमांबाबतच्या परिषदेत सहभागी झाले. त्यांनी रियादमध्ये लुलू हायपर मार्केटमध्ये आयोजित लुलूवाली दिवाळी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. या दौऱ्यादरम्यान ते सौदी अरेबियाच्या ऊर्जामंत्र्यांसोबत धोरणात्मक भागीदारीविषयी बैठक घेणार आहेत. तसंच सौदी अरेबियाच्या उद्योग आणि खनिज संसाधन मंत्री बंदर अल खोराफेफ आणि गुंतवणूक मंत्री खलीद अल फलीह यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज अयोध्येमध्ये भव्य दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येतला हा पहिलाच दीपोत्सव आहे. राम की पाडीसह अयोध्येतल्या 55 घाटांवर 25 लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं उद्दिष्ट आहे. या दीपोत्सवाचं निरीक्षण करण्यासाठी गिनीज बुकचं पथकही अयोध्येत उपस्थित आहे. भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एडबन ही जोडी पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेतल्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. बोपण्णा आणि एबडेन या जोडीनं काल झालेल्या उपउपांत्य फेरीत जर्मनीचा अलेक्झांडर जुरेव आणि ब्राझीलच्या मार्सेल मेलो यांचा 6-7, 7-6 असा पराभव केला. दरम्यान इटलीमध्ये 10 नोव्हेंबरला होणाऱ्या ATP टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत बोपण्णा आणि एबडेन जोडी दाखल झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या गोलंदाजी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यानं जोश हेझलवूड, जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांना मागं टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ, कराईकल आणि माहेमध्ये पुढचे 3 दिवस तर दक्षिण कर्नाटकमध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता असून तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भाग, यानम आणि तेलंगणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये एकता नगर इथं विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. 743 उमेदवार रिंगणात. काँग्रेस नेते राहुल गांधी येत्या 6 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. नागपुरात संविधान सन्मान संमेलन तर मुंबईत जाहीर सभा. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीसोबत जाण्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे स्पष्ट संकेत. देशातल्या 8 प्रमुख क्षेत्रातल्या उत्पादनात गेल्या महिन्यात 2% वाढ आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 427 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.